आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 5,000 नवीन पदव्युत्तर जागांच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. प्रसिद्ध कानडी लेखक ज्येष्ठ साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन. आणि येत्या 5 दिवसात विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता. यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्या ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,91,146 रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांच्या वेतनाएवढा उत्पादकता संबंधित बोनस मंजूर केला आहे. यासाठी 1,865.68 कोटी रुपये खर्च येणार आहे. यंदाही दसऱ्याच्या आधी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाणार आहे. प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला 78 दिवसाच्या वेतनाएवढी कमाल 17,951 रुपये रक्कम बोनस म्हणून दिली जाईल. दरम्यान आज घेतलेल्या निर्णयांच्या बद्दल अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली.
करीब 95,000 करोड़ रुपीज के टोटल फैसले आज के कैबिनेट मीटिंग में हुए हैं. कई सेक्टर्स को कवर करते हैं ये फैसले. रेलवे, हाईवे, रेलवे के बोनस का विषय है शिप बिल्डिंग में. मेजर रिफॉर्म में हमारी ह्यूमन रिसोर्स रिसर्च एंड डेवलपमेंट एक्टिविटीज के लिए, रिसर्च एक्टिविटीज के लिए फेलोशिप का प्रोग्राम और मेडिकल एजुकेशन में नंबर ऑफ सीट्स को बढ़ाना.
केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतलेल्या अन्य महत्वपूर्ण निर्णयात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 5,000 नवीन पदव्युत्तर जागांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. देशातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची सध्याची वैद्यकीय महाविद्यालये आणि पदव्युत्तर संस्थांची क्षमता वाढवण्यासाठी केंद्रीय पुरस्कृत योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी देत पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 5,000 जागांची वाढ तसंच एमबीबीएसच्या जागांमध्ये 5,023 जागांच्या वाढीस संमती दिली गेली. या योजनेअंतर्गत प्रत्येक जागेसाठी 1.50 कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची क्षमता लक्षणीयरित्या वाढेल तसंच नवीन पदव्युत्तर जागांमुळे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढण्यास मदत होईल आणि सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये विशेष अभ्यासक्रम सुरू करता येतील. यामुळे देशात एकूणच डॉक्टरांची उपलब्धता वाढेल. सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रचंड नुकसान झालेलं दिसून येत आहे. शेती पिकांचं, जनावरांचं, घरांचं, व्यावसायिकांचं खूप मोठं नुकसान झालं असून पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा. राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसंच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला.
मदत करणार आहोत, शेती करता वेगळी मदत करणार आहोत, घरांकरता वेगळी मदत करणार आहोत, अन्नधान्याची मदत वेगळी करणार आहोत. शेतसारा वगैरेचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम सगळ्यांना लावणार आहोत. कारण एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये पाऊस नसल्यामुळे परिस्थिती तयार होते तसं अतिपावसामुळे या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 2,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक मदत देण्यासाठी शासन हात आखडता घेणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित कोरटी, मुंगशी, लांबोटी या भागातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी करमाळा इथं तात्पुरतं पुनर्वसन केंद्र उभारण्यात आलं असून पवार यांनी त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत 7,49,000 एकर शेतीक्षेत्राचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. शेतीचं एक गुंठाही क्षेत्र पंचनाम्यापासून सुटणार नाही. एनडीआरएफ आणि एनडीआरसीएफच्या निकषांनुसार शासन शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील भगूर आणि पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावातील अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषी मंत्री भरणे यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिला दिला. वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीचे सर्वे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांच्या याद्या 27 सप्टेंबरपर्यंत पोर्टलवर अपलोड करून मदतीचे वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि मदत वाटपाचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. कृषी क्षेत्राने इंधन आणि ऊर्जा निर्मितीकडे वळणं देशासाठी गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. भारत जैव ऊर्जा आणि तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनाच्या दुसऱ्या भागाचं उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. देशातील 45% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आणि त्यांचा जीडीपीतला वाटा 14% आहे. शेतमालाला वाजवी दर मिळत नसल्यानं ग्रामीण भागात गरिबी आणि बेरोजगारीची समस्या असल्याचं ते म्हणाले. शेतीतून ऊर्जा निर्मितीच्या प्रयत्नांना चालना दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्वनिमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकार सेमीकंडक्टर मोहिमेच्या माध्यमातून करत असलेल्या उपाययोजनांविषयी जाणून घेऊया.
सेमीकंडक्टर हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा अत्यावश्यक भाग आहे. 2021 इंडिया सेमीकंडक्टर मिशनला प्रारंभ झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सेमीकंडक्टर क्षेत्रातील योजना प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली. या महिन्यात नवी दिल्ली इथं सेमीकॉन इंडिया 2025 संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी सेमीकंडक्टर चिप्सचं वर्णन डिजिटल डायमंड्स असं केलं होतं.
फ्रेंड्स, सेमीकंडक्टर की दुनिया में एक बात कही जाती है, ऑइल वॉज ब्लैक गोल्ड बट चिप आर डिजिटल डायमंड्स.
76,000 कोटी रुपयांच्या इंडिया सेमीकंडक्टर मिशन सेमीकॉन कार्यक्रमातून सेमीकॉन आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंगसाठी 50% अनुदान दिलं जात आहे. डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमच्या माध्यमातून 280 शैक्षणिक संस्था आणि 70 स्टार्टअप्सना यात सहभागी करून घेतलं आहे. तर स्पेस योजनेतून इलेक्ट्रॉनिक घटक निर्मितीसाठी 25% अनुदान देण्यात येत आहे. देशाच्या सेमीकंडक्टर क्षेत्रानं सेमीकॉन इंडिया 2025 एक महत्वाचा टप्पा गाठला. या ठिकाणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान मोदींना मेड इन इंडिया चिप्सचा पहिला संच अधिकृतपणे सादर केला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा 22 सप्टेंबरपासून लागू झाल्या. या अंतर्गत जीएसटीचा 12% आणि 28% टप्पा रद्द झाला असून फक्त 5% आणि 18% अशा 2 जीएसटी आकारला जात आहे. बांधकाम व्यवसायात देखील यामुळे सकारात्मक परिणाम होणार असून लोकांचं घरकुलाचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे अशी भावना अकोल्याचे अभिषेक पाठक यांनी व्यक्त केली.
हा जीएसटी स्लॅब 22 जो कमी करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. यामध्ये दुग्धजन्य पदार्थापासून ते सिमेंट, जेणेकरून जे आमचे असे घरकुलाचे कामं चालू आहे, सिमेंटवरील दर कमी झाल्याने, तसेच मोदी आवास योजनेच्या मार्फत जे आम्हाला घरकुल मिळालेले आहे, त्यामुळे आमचे घर बांधण्याचे देखील स्वप्न पूर्ण होण्यात मदत होणार आहे.
वंशवृक्ष, सार्थ, तांडा, काठ, धर्मश्री यांसारख्या प्रसिद्ध कादंबऱ्याचे लेखक कर्नाटकचे ज्येष्ठ साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 94 होते. साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित भैरप्पा यांना भारत सरकारनं 2016 पद्मश्री आणि 2023 पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भैरप्पा यांनी आपल्या लिखाणातून वाचकांची विवेक जागृती केली असं पंतप्रधान म्हणाले. तर भैरप्पा यांच्या निधनानं साहित्य विश्वात पोकळी निर्माण झाल्याची भावना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली. एस एल भैरप्पा यांच्या साहित्याचा मराठीत मोठा वाचक वर्ग असून अंचू, आवेषण, आवरण आणि तंतू या त्यांच्या कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद झाला आहे. येत्या 5 विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून 26 सप्टेंबरपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट, तर वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान येत्या काही तासात नागपूरमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस तर चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 5,000 नवीन पदव्युत्तर जागांच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. प्रसिद्ध कानडी लेखक ज्येष्ठ साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन. आणि येत्या 5 विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्या ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.